कैसे हुआ ये मौसम का ऐसा हाल कैसे हुआ? दिवाळी पर्यंत पाऊस चाललेलाच आहे हे पहिल्यांदा झालंय असं मला वाटतंय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 93.5 मध्ये. आणि यावेळेसची दिवाळी जी आहे ना ती म्हणजे अगदी पावसाची दिवाळी आहे. नेमकी काय खरेदी करायची तेच कळत नाहीये. म्हणजे डिझायनर कपड्यांच्याऐवजी डिझायनर रेनकोट घ्यावेत की काय हा प्रश्न मला पडतोय. अगदी दिवसभर आपण ना असं छानपैकी फॅन लावून बसलेलो असतो आणि संध्याकाळ झाली की मग स्वेटर घालून झोपावं लागतं आणि छत्री घेऊन बाहेर न घरात यावं लागतं किंवा रेनकोट घालून. सो मग अशा दिवाळीमध्ये म्हणजे या पावसाळ्याच्या दिवाळीमध्ये काय काय जुगाड आपण करू शकतो सो दॅट पावसाने निघून जावं आणि आपण छान सेलिब्रेट सुद्धा आपल्याला करता यावं.
मी गिरिराज बात कर रहा हूँ. मैं वो अमिताभ बच्चन के डायलॉग के इसमें बोलने वाला हूँ. बारिश आज खुश तो बहुत होगी तुम बारिश, हम सबको परेशान करके आज तक जो कभी भगवान के चौखट पर नहीं गया सिर्फ तुम्हारे लिए, तुम्हें वापस भेजने के लिए वो आज भगवान के चौखट पर आया है.
वाह 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 अगदीच कमाल प्रकारे त्यांनी पावसाला सांगितलेलं आहे की भैया हमको दिवाली सेलिब्रेट करने दो और आप ना अभी मतलब जाओ यहाँ से क्योंकि क्या है बहुत दिन ना आपका हमने मेहमान नवाजी कर लिया है. खरंच या पावसामध्ये दिवाळी सेलिब्रेट करायची आहे पण त्यासाठी तुम्ही काय काय जुगाड करू शकता सांगा मला. 9607007935 डायल करू. काय काय करू शकतो आपण आणि कशा प्रकारे आपला जो फराळ आहे तो अगदी छान कुरकुरीत ठेवू शकतो आणि बाहेर आपले जे दिवे आहेत ते पावसापासून वाचवण्यासाठी किंवा कशा प्रकारचे दिवे आपण लावू शकतो आणि काय काय जुगाड आपल्याला करता येईल ते सांगा दिवाळी सेलिब्रेट करताना. 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.